चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विमान कंपन्या आर्थिक अडचणीत। विमान कंपन्या सध्या आर्थिक अडचणीत आल्या आहेत। या अडचणी कमी होण्याच्या आलेखापेक्षा यात वाढच होत असल्याचं दिसून येत आहे। चालू आर्थिक वर्षाखेरीज भारतातील विमान कंपन्यांच्या तोट्याचा आकडा 4,230 कोटी रुपयांवर पोहोचेल असा अंदाज CAPA व्यक्त केला आहे। भारतात सध्या इंडिगो, गो एअर, स्पाइस जेट, एअर एशिया, विस्तारा आणि एअर इंडिया या विमान कंपन्या कार्यरत आहेत। विशेष म्हणजे CAPA यापूर्वी भारतीय कंपन्यांना चालू आर्थिक वर्षात 50 ते 70 कोटी अमेरिकी डॉलरचा नफा होईल असं म्हटलं होतं। भारतीय विमान सेवा क्षेत्रानं यंदा 16 वर्षातील खराब कामगिरी नोंदवली आहे। जेट एअरवेज बंद पडणं तसंच विमानांसाठी इंधन दर कमी होणं आदी आधुनिक स्थितीचा अन्य कंपन्या लाभ घेऊ शकल्या नाहीत असं CAPA म्हटलं आहे।